नाथांच्या घरी आला कृष्ण श्रीखंड्या झाला नाथांच्या घरी आला कृष्ण श्रीखंड्या झाला नाथाला म्हणतो येऊन हो कामाला घ्या मला ठेवून हो नाथाला म्हणतो येऊन हो कामाला घ्या मला ठेवून हो वस्त्र अन्न त्या पोटाला कृष्ण श्रीखंड्या झाला से हार करी देवाला कृष्ण श्रीखंड्या झाला खाली